यशया अध्याय 57 धार्मिक नष्ट होतो पण ते कोणी मनास आणीत नाही। देवभक्त प्राणास मुक्तात पण अरिष्टामुळे धार्मिक प्राणास मुक्तो हा विचार कोणी करीत नाही। तो शांती पावतो। सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण आपल्या बिछाण्यावर शांत पडतो। अहो चेटकिणीच्या मुलांनो, जाराच्या व जारिणीच्या वंशजांनो, तुम्ही इकडे जवळ या। कोणाची तुम्ही चेष्टा करिता? कोणाला तोंड विसकता? कोणाला जीभ काढून दाखविता? तुम्ही अधर्माची संतती, लबाडीचे बीज नाही काय? प्रत्येक हिरव्या झाडाखाली, एला झाडांमध्ये तुम्ही मदोन्मत्त होता। ओढ्यातल्या खडकाच्या कपारीत मुलास ठार मारिता, तेच ना तुम्ही। ओढ्यातले गुळगुळीत गोटे हाच तुझा वाटा, हाच तुझा भाग। त्यासच तू पेयारपणे व अन्नारपणे वाहिली। असल्या गोष्टी होत असता मला समाधान वाटेल काय? मोठ्या उंच पर्वतावर तू आपली खाट घातली, तेथेच यज्ञ करावयास तू वर चढून गेलीस। तू आपले स्मारकचिन्ह दरवाजांच्या आड व खांबाच्या आड ठेविले। मला सोडून दुसऱ्यांपुढे तू आपली काया उघडी केली, चढून वर गेलीस। तू आपली खाट रुंद केली, तू त्याजशी ठराव केला, त्यांचा संग तुला आवडला। तू शरीर पूजा केली, तू तेलाने माखून राजाकडे गेलीस। पुष्कळ सुगंधी द्रव्ये तू चर्चिली, आपले जासूद दूर दूर पाठविले। अधोलोकापर्यंत तुझ्या नीचतेचा पल्ला गेला, दूरच्या पल्ल्यामुळे तू थकलीस। तरी आपण आता हात टेकिले असे तू म्हणाली नाहीस। तुला नवा दम आला म्हणून तुला ग्लानी आली नाही। कोणाला घाबरून कोणाला भिऊन तू लबाडी केली, माझे स्मरण ठेविले नाही, परिणामाची पर्वा केली नाही। मी दीर्घकाळ स्तब्ध राहिलो म्हणूनच का तू माझे भय धरिले नाही? तुझी धार्मिकता मी उजेडात आणीन। तुझ्या कर्माविषयी म्हणशील तर त्यापासून तुला काही एक लाभ होणार नाही। तू धावा करिशील तेव्हा तुझ्या मूर्तींच्या समुदायाने तुला सोडवावे, त्या सगळ्यास तर वारा उडवून नेईल। एक फुंकर त्यास घेऊन जाईल, पण जो माझा आश्रय करील तो पृथ्वीचे वतन पावेल आणि माझ्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल। अशी वाणी झाली की भरणी घाला, भरणी घाला, मार्ग तयार करा। माझ्या लोकांच्या मार्गावरून ठेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका। कारण जो उच्च परम थोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो। तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी वसतो। येणे करून नम्रजनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो। कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे। असतो तर माझ्यापुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवी प्राणी गलित झाले असते। त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडिले, मी विनमुख झालो, मी त्याजवर कोपलो। पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला। मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन। मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन, मी त्याच्या तोंडून आभार वचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत त्यास शांती असो, शांती असो, मी त्यास सुधारीन असे परमेश्वर म्हणतो। दुर्जन खवळलेल्या सागरासारखे आहेत, त्यांच्याने स्थिर राहवत नाही, त्यांच्या लाटा चिखल व गाळ बाहेर टाकितात। दुर्जनास शांती नाही असे माझा देव म्हणतो।